आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली नॅशनल कॅडेट कोर एनसीसीच्या वर्सुकी रॅलींत उलोवप करतले. उत्तराखंडांत आयच्यान समान नागरी संहिता यूसीसी लागू जातली. उत्तर प्रदेश सरकारान प्रयागराजाचो महाकुंभ वाठार आयच्यान वाहन मुक्त वाठार जाहीर केला. बायला हॉकी इंडिया लीगान काल रांचीन जाल्ल्या फायनलीन ओडिसा वॉरियर्सान जेएसडब्ल्यू सुरमा हॉकी क्लबाचेर जैत मेळोवन पयले किताब जिखला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन करियप्पा परेड मैदानाचेर नॅशनल कॅडेट कोर एनसीसीच्या वर्सुकी रॅलींत उलोवप करतले. अंदूच्या रॅलीचो मुखेल विशय आसा युवा शक्ती विकसीत भारत. ह्या कार्यावळीन 800 परस चड कॅडेट सांस्कृतीक कार्यावळी सादर करतले. तातूंत राष्ट्र निर्मिती खातीर एनसीसीची वचनबद्धताय दाखयतले. तशेंच 18 इश्टागत देशांतले 144 कॅडेट हे रॅलींत वांटो घेतले. मेरा युवा भारत शिक्षण मंत्रालय आनी आदिवासी वेव्हार मंत्रालयांतले 650 परस चड स्वयंसेवक ह्या रॅलींत खाशेले सोयरेन वांटो घेतले. उत्तराखंडांत आयच्यान समान नागरी संहिता यूसीसी लागू जातली आनी असो कायदो चालीक लावपी हे पयले राज्य थारतले. कायदो चालीक लावपा खातीर नेमांक मान्यताय दिवप आनी संबंधीत कर्मचाऱ्यांक प्रशिक्षण दिवपा सयत सगळी तयारी पुराय जाल्या अशें मुखेलमंत्री पुष्कर सिंग धामी हांणी सांगले. सगळ्या नागरिकां खातीर समान हक्क सुनिश्चित करून वैयक्तीक नागरी कायद्यांचे प्रमाणीकरण करप हे यूसीसीचे उद्दिष्ट आसा. हाजे खाला जात, धर्म आनी लिंग ह्या आधाराचेर नागरी हक्कांत भेदभाव करपी सगळ्या कायद्यांत एकरूपता हाडपाचो यत्न केला अशें धामी हांणी सांगले. उत्तराखंडांत 2022 वर्सा जाल्ल्या विधानसभा वेंचणुकेंत यूसीसीची अंमलबजावणी ही भारतीय जनता पक्षाची एक मुखेल वचनबद्धताय आशिल्ली. राज्य मंत्रीमंडळान हालीं कायद्याची अंमलबजावणी करपा खातीर नेम आनी कायदे मान्य करून तो चालीक लावपाची तारीख थारावपाक मुखेलमंत्र्यांक अधिकार दिल्लो. ह्या कायद्याच्या अंमलबजावणेक लागून अनुसूचीत जमाती सोडल्यार राज्यांतल्या सगळ्या नागरिकांक लग्न, घटस्फोट आनी वारसो आनी मालमत्तेचे हक्क ह्या सारख्या वैयक्तीक बाबींत समान नेम आनी हक्क मेळटले. हाजे खाला सगळ्या लग्नां आनी लिव्ह इन रिलेशनशीपची नोंदणी अनिवार्य केल्या. उत्तर प्रदेश सरकारान प्रयागराजाचो महाकुंभ वाठार आयच्यान वाहन मुक्त वाठार जाहीर केला. 29 जानेराक मौनी अमावस्या निमतान अपेक्षीत व्हड गर्देचे सुरळीत वेवस्थापन करपा खातीर हो निर्णय घेतला. गर्देचे नदर दवरपा खातीर आनी संगमान भक्तांची गर्दी नियंत्रित करपा खातीर एकात्मिक नियंत्रण आनी कमांड सेंटर सक्रीय केला. आणीबाणीक तोंड दिवपा खातीर चड गर्दी आशिल्ल्या वाठारांनी रॅपिड एक्शन फोर्साची नेमणूक केल्या अशी माहिती आमच्या प्रतिनिधीन दिली. केंद्रीय घर मंत्री अमित शाह आज उत्तर प्रदेशांतल्या प्रयागराजाक भेट दिवन महाकुंभान वांटो घेतले. तशेंच गंगा, यमुना, सरस्वती न्हंयांचे संगम आशिल्ल्या त्रिवेणी संगमाच्या पवित्र उदकांत शाह पवित्र स्नान करतले. घर मंत्री शंकराचार्य पुरी आनी शंकराचार्य द्वारका सयत जायत्या संतांक मेळटले अशी अपेक्षा आसा. महाकुंभ 13 जानेर सावन सुरू जाल्लो आनी 26 फेब्रेर मेरेन चलतलो. केंद्र सरकार शेतकारांच्या सक्षमीकरणा खातीर आनी समृद्धी खातीर सगळे प्रयत्न करता अशें केंद्रीय कृशी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगले. नवी दिल्लीन काल 76व्या प्रजासत्ताक दिसा निमतान सरकारान खासा आपयल्ल्या शेतकारांकडे संवाद साधतना तांणी अशें म्हळें. चौहान हांणी आधुनिक शेती तंत्रांचे म्हत्व उक्तायले आनी शेतकारांच्या प्रश्नांक तोंड दिवपा खातीर तंत्रगिन्यानाचो वापर जाता अशें म्हळें. शेतकारांक आपले उत्पादन थेट गिरायकांक विकपाक मेळचे, मध्यस्थांची भुमिका उणी करप आनी शेतकारांक चडांत चड फायदो मेळचो असो हेतू आशिल्ल्या शेत ते गिरायक मॉडेल चालीक लावपाचेर मंत्र्यांनी भर दिलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल मस्कटान जावपी संयुक्त आयोगाचे 11वे बसकेक हाजीर रावपा खातीर आयच्यान 2 दिसांच्या भेटेर ओमानाक वतले. ह्या भेटे वेळार गोयल ओमानचे वाणिज्य उद्योग आनी गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री कैस बिन मोहम्मद बिन मुसा अल युसेफ हांचे कडेन उलोवणी करतले. दोनी मंत्री वेपार, गुंतवणूक आनी संवसारीक अर्थीक परिस्थितीचेर व्यापक चर्चा करतले. वाणिज्य आनी उद्देग मंत्रालयान आपल्या निवेदनान म्हळां की गोयल हांच्या ह्या भेटेक लागून ओमाना कडे वेपार आनी गुंतवणूक संबंद वाडटले आनी दोनी देशांमदले परस्पर संबंद घटमूट जातले. म्हायती आनी प्रसारण मंत्री आश्विनी वैष्णव हांणी काल नवी दिल्लींतल्या आकाशवाणी भवनांत 76व्या प्रजासत्ताक दिसाच्या परेडाक हाजीर आशिल्ल्या खाशेल्या सोयऱ्यां कडेन संवाद साधलो. समाजा खातीर सतत वावुरपी सगळ्या अतिथींचो उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मन की बात कार्यावळीन केला अशें वैष्णव हांणी सांगले. आकाशवाणी न्यूजाकडेन खासा संवाद साधतना वैष्णव हांणी म्हळें की प्रधानमंत्री मोदी तांच्या मन की बात कार्यक्रमावरवीं लोकांनी केल्ल्या प्रेरणादायी कार्याचो प्रसार केला. ह्या कार्यक्रमांत वट्ट 139 खाशेले सोयरे हाजीर आशिल्ले. आयुष्मान भारत येवजणेंतल्यान दिल्लीच्या लोकांक वंचीत दवरिल्ले खातीर भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ फुडारी आनी केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी आम आदमी पार्टीचे निमंत्रक अरविंद केजरीवाल हांचेर टिका केल्या. काल नवी दिल्लीत नरेला हांगा रॅलीक संबोधित करतना शाह हांणी भाजप सत्तेर आयल्यार सगळ्या नागरिकांक 10 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराची सुविधा दितले अशें उतर दिले. केजरीवाल हांच्या सत्तेन दिल्लीची मुळावी बांदावळ कोसळ्या असो आरोप तांणी केला. फाटल्या 10 वर्सांत डबल इंजीन सरकार स्थापन जाल्ल्यान जायतीं राज्यां उंचायेचेर पावल्या, पूण दिल्ली अजूनय उदक साचप, दुशीत उदकाची पुरवण आनी कोयर ह्या प्रश्नाकडेन झुजता अशें तांणी म्हळें. केजरीवाल हांणी यमुना न्हंय निवळ करुना असो आरोप करून भाजप सत्तेर आयल्यार न्हंय निवळ करपाचे दिकेन वावुरतले अशें उतर तांणी ह्या वेळार दिलें. बायला हॉकी इंडिया लीगान ओडिसा वॉरियर्सान पयलें किताब जिखलां. काल रांचींत जाल्ले फायनलींत ओडिसा वॉरियर्सान GSW सुरमा हॉकी क्लबाचेर 2-8 अशा फरकान जैत मेळयलें. ऋतुच्या दादासो पिसालाक ताचे 2 म्हत्वाच्या गोलांक लागून प्लेयर ऑफ द मॅच किताब फावो जालो. पुरस्कार सुवाळ्यान झारखंडाचे मुखेलमंत्री हेमंत सोरेन हांणी ही ट्रॉफी ओडिसा वॉरियराची कर्णधार नेहा गोयलाक भेटयली. सोशल मिडिया पोस्टान सोरेन हांणी HILन आपलो अद्भुत खेळ दाखोवपी हेर सगळ्या पंगडांक आनी तांच्या खेळगड्यांक परबीं आनी शुभेच्छा दिल्यो. इंडियन सुपर लीग ISL फुटबॉल सर्तीन काल राती मुंबय सिटी FCन मोहम्मद SCचेर 3-8 अशें जैत मेळयलें. मुंबय फुटबॉल एरेनाचेर जाल्ल्या मॅचीच्या पयल्या 11 मिनटांनी मुंबय सिटी खातीर गौरव बोरा ओजी, ललियान ज्वाला छांगटे आनी थायर क्रोमा हांणी 3 गोल केल्ले. ह्या मॅचीन मुंबय सिटी FCच्या लालियन ज्वाला छांगटे हांणी बेस बरी कामगिरी केली. आज कोलकातान विवेकानंद युवा भारती क्रिडांगणान मोहन बागान सुपर जायंट्स आनी बेंगलुरु FSC हांच्या मदीं खेळ जातलो. ही मॅच सांजवेळा 7:30 सुरू जातली. मोहन बागान सुपर जायंट्स पयल्या क्रमांकाचेर आसा. फाटल्या 7 मॅचीन तांणी जैत मेळयला. बेंगलुरु FC फाटल्या 4 मॅचींनी हारून गुण तालिकेन 3रड्या क्रमांकाचेर आसा. भारतीय हॉकी पंगडाचो आदलो गोलकीपर PR श्रीजेश आनी क्रिकेट खेळगडो रविचंद्रन आश्विन हांचो आस्पाव काल पद्म पुरस्कार 2025 खातीर नांव आशिल्ल्या 5 खेळगड्यां मदीं आसा. PR श्रीजेशाक पद्मभूषण जाल्यार आदलो क्रिकेट खेळगडो रवी आश्विन, फुटबॉल खेळगडो IM विजयन आनी भारताचो पयलो पॅरालिंपिक भांगरा पदक जिखपी तिरंदाज हरविंद्र सिंग आनी पॅरा एथलेटिक्स प्रशिक्षक सत्यपाल सिंगाक पद्मश्री हो पुरस्कार दितले. पद्मभूषण हो भारत रत्न आनी पद्मविभूषण हांचे उपरांत भारताचो 3रो सर्वोच्च नागरीक पुरस्कार, पद्मश्री हो 4थो सर्वोच्च नागरीक पुरस्कार. खंयच्याय मळार केल्ल्या विशिष्ट सेवे खातीर सरकार व्यक्तींक पद्म पुरस्कार दितात. अंदू वट्ट 139 जाणांक पद्म पुरस्कार दितले. हे वळेरेन 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आनी 113 पद्मश्री पुरस्कार आस्पावीत आसा. मार्च एब्रिलान राष्ट्रपती भवनान आयोजित केल्ल्या कार्यावळीन राष्ट्रपती हे पुरस्कार भेटयतल्यो. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत नॅशनल कॅडेट कोर NCCच्या वर्सुकी रॅलींत उलोवप करतले. उत्तराखंडान आयच्यान समान नागरी संहिता UCC लागू जातली. उत्तर प्रदेश सरकारान प्रयागराजाचो महाकुंभ वाठार आयच्यान वाहन मुक्त वाठार जाहीर केला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे फुडलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटलें आज सांजवेळा 6:30.